शास्ते अध्याय 4. एहूद मरण पावल्यावर इस्रायल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट गोष्टी करून पुन्हा आज्ञा मोडली आणि त्यांनी काय केले हे त्याने पाहिले. तेव्हा परमेश्वराने कनानी राजा याबीन जो हसोरात राज्य करत होता त्याच्या हाती त्यांना दिले. सिस्रा नावाचा त्याच्या सैन्याचा सेनापती होता आणि तो परराष्ट्रीयांचे नगर हरोशेत येथे राहत होता. त्याच्याकडे 900 लोखंडी रथ असून त्याने 20 वर्षे इस्रायल लोकांवर जात जुलूम करून त्यांचा छळ केला. म्हणून इस्रायल लोकांनी मोठ्याने रडून परमेश्वराच्या मदतीकरता धावा केला. त्यावेळी लप्पीदोथाची पत्नी दबोरा भविष्यवादीन ही इस्रायलाचा न्यायनिवाडा करीत होती. इफ्रायमाच्या डोंगराळ प्रदेशातील रामा व बेथेल यांच्या दरम्यान दबोराच्या खजुरीच्या झाडाखाली तिची बैठक असे. इस्रायल लोक तिच्याकडे त्यांचा वाद सोडवण्यास येत असत. तिने अभिनवामाचा पुत्र बाराक याला नफ्ताली लोकांच्या केदेश प्रदेशातून बोलावणे पाठवून म्हटले, तू नफ्ताली व जबलून यांच्यातले 10,000 पुरुष अपना बरोबर घेऊन ताबोर डोंगराकडे जा. अशी आज्ञा इस्रायलाचा देव परमेश्वर ह्याने तुला केली आहे. तो म्हणतो, याबीनाचा सेनापती सिस्रा आपले रथ व आपले सर्व लष्कर घेऊन तुझ्याकडे किशोन नदीपर्यंत येईल असे मी करीन आणि त्यास तुझ्या हाती देईन. बाराक तिला म्हणाला, तू माझ्या बरोबर येशील तरच मी जाईन, पण तू माझ्या बरोबर येणार नसलीस तर मी जाणार नाही. ती म्हणाली, मी तुझ्या बरोबर अवश्य येईन, पण ज्या मार्गाने तू जाणार आहेस त्यामध्ये तुझा सन्मान होणार नाही, कारण परमेश्वर सिस्रा ह्याला एका स्त्रीच्या हाती देणार आहे. मग दबोरा उठली आणि बाराकाबरोबर केदेश येथे गेली. बाराकाने जबलून व नफ्ताली येथील पुरुषांना केदेश येथे एकत्रित बोलावले. मग त्याच्या मागोमाग 10,000 पुरुष निघाले आणि दबोराही त्याच्या बरोबर गेली. मोशेचा सासरा होबाब याचे वंशज केनी त्यांच्यापासून केनी हेबेर हा वेगळा होऊन केदेशाजवळचे सानिम येथल्या एका एला वृक्षाखाली तळ देऊन राहिला होता. इकडे सिस्रा याला खबर लागली की अभिनवामाचा मुलगा बाराक हा ताबोर डोंगर चढून गेला आहे. तेव्हा सिस्रा याने आपले एकंदर 900 लोखंडी रथ आणि आपल्या जवळचे सर्व सैन्य परराष्ट्रीयांचे हरोशेथापासून किशोन नदीपर्यंत बोलावून एकवट केले. दबोरा बाराकाला म्हणाली, उठ, आजच परमेश्वराने सिस्रावर तुला विजय दिला आहे. देव तुझ्या पुढे निघाला आहे की नाही? मग बाराक व त्याच्या पाठोपाठ 10,000 लोक ताबोर डोंगरावरून खाली उतरले. परमेश्वराने सिस्रा व त्याचे सर्व रथ आणि त्याचे सैन्य यांना गोंधळून टाकले आणि बाराकाच्या मनुष्यांनी त्यांच्यावर तलवारीने हल्ला केला. आणि तेव्हा सिस्रा रथावरून उतरून पायीच पळून गेला. पण इकडे बाराकाने विदेशाच्या हशेरुथापर्यंत रथाचा व सैन्यांचा पाठलाग केला आणि सिस्राची सर्व सेना तलवारीच्या धारेने पडली. त्यांच्यातला एकही वाचला नाही. सिस्रा मात्र केनी हेरेब याची पत्नी यायेल हिच्या डेऱ्याकडे पायी पळून गेला, कारण हसोराचा राजा याबीन आणि केनी हेबेराचे घराणे यांचे सख्य होते. तेव्हा यायेल सिस्राला सामोरी येऊन त्यास म्हणाली, या स्वामी, या इकडे माझ्याकडे येण्यास भिऊ नका. तेव्हा तो तिच्याकडे डेऱ्यात गेला व तिने त्यास कांबळीखाली लपवले. तो तिला म्हणाला, मला थोडे पाणी प्यायला दे, मला तहान लागली आहे. तेव्हा तिने चामड्याची दुधाची पिशवी उघडून त्यास दूध प्यावयाला दिले व तिने त्यास पुन्हा झाकले. तो तिला म्हणाला, डेऱ्याच्या दाराशी उभी रहा आणि कोणी येऊन तुला विचारू लागला की येथे एखादा पुरुष आहे काय, तर नाही म्हणून सांग. मग हेबेराची पत्नी यायेल हिने डेऱ्याची मेख आणि हातोडा हाती घेऊन आली. पाय न वाजविता त्याच्याजवळ जाऊन त्याच्या कानशिलात ती मेख ठोकली. ती आरपार जाऊन जमिनीत रुतली. तो थकून गेल्यामुळे त्यास गाढ झोप लागली होती आणि तो तसाच मेला. बाराक सिसराचा पाठला करीत आला तेव्हा त्यास यायेल सामोरी येऊन म्हणाली, चला ज्या मनुष्याचा तुम्ही शोध करीत आहात तो मी तुम्हाला दाखवते. तो तिच्या बरोबर आत जाऊन पाहतो. तो सिसरा मरून पडला होता आणि त्याच्या कानशिलात मेघ ठोकलेली होती. अशा प्रकारे त्या दिवशी कनानाचा राजा याबीन याला देवाने इस्रायल लोकांपुढे पराजित केले. कनानाचा राजा याबीन ह्याच्यावर इस्रायल लोकांची सत्ता अधिकाधिक वाढत गेली व शेवटी त्यांनी कनानाचा राजा याबीन ह्याचा नाश केला.